नातू परांजपे, बांधकाम व्यवसायातील एक विश्वसनीय नाव, 50 वर्षांची एक समृद्ध परंपरा। नातू परांजपे हे कुटुंब मुंबई, ठाणे, पुणे आणि बेंगलुरु इथपर्यंत विस्तारलेलं। काळ 1965 चा। मुकुंद आणि माधव नातू या दोन भावंडांनी सामान्य माणसाला आपल्या मनातलं घर मिळावं आणि तेही विश्वासानं असं स्वप्न पाहत बांधकाम व्यवसायात पाऊल टाकलं। थोड्याच कालावधीत त्यांच्यासोबत परांजपे बंधू यांनीही व्यावसायिक भागीदारी स्वीकारून या स्वप्नांना बळ दिलं। त्यातून उभा राहिला हा एक वटवृक्ष, ज्या वटवृक्षाखाली एक कुटुंब वसलं आहे।